अर्जुनाने जिज्ञासा प्रकट करताच भगवान म्हणाले, सांगतो ऐक। श्री भगवान उवाच, काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः सर्व कर्म फलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः। काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः सर्व कर्म फलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः। काहीतरी मिळवण्याची इच्छा वा कामना ठेवून जे कर्म केले जाते त्याचा त्याग करणे म्हणजे संन्यास असे विद्वान लोक मानतात, आणि सर्व प्रकारच्या कर्मापासून स्वाभाविकपणे निर्माण होणाऱ्या फळाचा त्याग करणे याला विचक्षण लोक पंडित जन त्याग असे म्हणतात। माणसाला कराव्या लागणाऱ्या कर्माचे स्वाभाविक, नित्य, नैमित्तिक आणि काम्य असे चार प्रकार आहेत। त्यातील श्वासोच्छ्वास करणे, खाणे, पिणे, बसणे, चालणे, उठणे, झोप घेणे इत्यादी इत्यादी देहधारणेसाठी कराव्या लागणाऱ्या क्रियांना स्वाभाविक कर्म असे म्हणतात। आरोग्यशास्त्रदृष्ट्या त्याच्याही योग्यायोग्यपणाचा विचार करावा लागतो। गीतेच्या 6व्या अध्यायात त्यासंबंधीचा थोडासा विचार आला आहे। देहधारी व्यक्तीला कर्माचा संपूर्ण त्याग करणे कधीही शक्य नसते असेही पुढे याच अध्यायातील 11व्या श्लोकात सांगितले आहे। या स्वाभाविक कर्माचा त्याग संभवत नाही आणि त्यातून सहजपणे निर्माण होणाऱ्या फलांचा त्याग करावा किंवा करू नये असेही आवर्जून सांगण्याचा प्रसंग बहुधा येत नाही। नित्य, नैमित्तिक आणि काम्यकर्मे ही साधारणपणे चर्चेचा विषय होत असतात। नित्यादी तीनही कर्मांचा विचार केवळ धार्मिक दृष्टीने पूर्वी केला गेला आहे। व्यावहारिक दृष्टीनेही केल्या जाणाऱ्या कृत्यांची अशी तीन प्रकारे विभागणी करणे शक्य आहे। समजूत पटण्यासाठी थोडी उपयुक्तही आहे, कारण नित्यादी कर्मामागील धार्मिक अधिष्ठानाचा जवळजवळ लोप होत आला आहे। स्नानसंध्या, देवपूजा, पोथीपाठ, स्तोत्रे म्हणणे, प्रार्थना करणे इत्यादींना नित्यकर्म असे म्हणतात। ही कर्मे केल्यामुळे विशेष पुण्य लाभते असे नसले तरी न केल्याचे पाप मात्र निश्चयाने लागते अशी आपली पारंपरिक धारणा आहे। घरकाम करणे, कार्यालयात जाणे, आपापले उद्योग व्यवसाय करणे, वृत्तपत्रे वाचणे, नभोवाणी, दूरदर्शन यावरून दिल्या जाणाऱ्या वार्ता ऐकणे, पाहणे हे आधुनिक नित्यकर्म। नित्यकर्म म्हणजे काय ते समजावे म्हणून यांचा उल्लेख केला आहे। पापपुण्याच्या दृष्टीने मात्र यांचा विचार करण्याचे कारण नाही। नैमित्तिक कर्मामध्ये कुळधर्म कुळाचाराप्रमाणे केली जाणारी वटसावित्री, हरतालिका, गौरी गणपती, निरनिराळी नवरात्रे, श्रावणी, श्राद्ध पक्ष, तीर्थयात्रा इत्यादी इत्यादी धार्मिक कृत्ये यांचा समावेश होतो। खेळांच्या स्पर्धा, संमेलने, सभा परिषदा, शीतलस्थलांचे निवास, निसर्ग दर्शनासाठी वा ज्ञानवर्धनासाठी केलेले प्रवास ही अलीकडची रूढ नैमित्तिक कृत्ये। स्वार्थ लाभासाठी, कामनापूर्तीसाठी विशिष्ट उद्देशाने केल्या जाणाऱ्या कृत्यांना काम्यकर्मे म्हणतात। नवसासाठी केली जाणारी पूजा हवनादी कृत्ये, देवदर्शने, यात्रा इत्यादींचा समावेश या काम्यकर्मात होतो। वरिष्ठांना संतुष्ट राखण्यासाठी वा उद्योगधंद्याच्या वाढीसाठी दिल्या जाणाऱ्या भेटी, प्रसिद्धी प्रचारासाठी केल्या जाणाऱ्या गोष्टी, लौकिकासाठी केले जाणारे दानधर्म ही आधुनिक काम्यकर्मे। विशिष्ट हेतू नसला तरी पुण्य लाभावे, देवता प्रसन्न व्हावी, संकटे येऊ नयेत, मनोरथ सिद्धीस जावेत म्हणून जी काही कृत्ये केली जातात तीही काम्यकर्मे समजावीत। निषिद्ध कर्मे असाही कर्माचा चौथा प्रकार आहे। पातकांचा समावेश यात होतो, पण येथे आपणास त्यासंबंधीचा विचार कर्तव्य नाही। अशा सर्व प्रकारच्या स्थूल सूक्ष्म काम्यकर्मांचा त्याग म्हणजे संन्यास असे कवींचे, विद्वानांचे मत आहे असे भगवान म्हणतात। कवी शब्दाचा मूळ अर्थ क्रांतदर्शी, बुद्धिमान, विद्वान, घटनांचा व त्यांच्या परिणामांचा जवळ, दूर, अंतर्बाह्य असा सर्वांगीण विचार करू शकणारा असा आहे। कवी शब्द प्रतिष्ठेचा सन्माननीय असा आहे। वेदांनी आणि शास्त्रांनी परमेश्वराला उद्देशून हा कवी शब्द अनेक वेळा वापरला आहे। येथील कवी हा शब्द जुळारी साहित्यिक नाही, नवकवी तर नाहीच नाही। त्यागाचे लक्षण सांगताना भगवान म्हणतात, सर्व प्रकारच्या कर्मापासून जी फले निर्माण होतात त्यांचा त्याग करणे, त्या फलांच्या विषयी यत्किंचितही अपेक्षा न ठेवणे म्हणजे त्याग। वस्तुतः संन्यास आणि त्याग हे शब्द तत्वतः समानार्थकच आहेत। निश्चयम शृणुमे तत्र त्यागे भरत सत्तम, नियतस्य तु संन्यास कर्मणो नोपपद्यते, मोहात्तस्य परित्याग तामस परिकीर्तितः, अनिष्टमिष्टं मिश्रंच त्रिविधं कर्मण फलं, भवत्य त्यागिनां प्रेत्य नतु संन्यासिनां क्वचित, इत्यादी वचनांवरून त्याग आणि संन्यास हे शब्द तत्वतः समानार्थकच आहेत असे भगवंतानेही मानल्याचे दिसून येते। वेगळेपणा वाटतो तो वरवरचा आहे। कर्मेच न करणे म्हणजे संन्यास आणि केवळ फलाची अभिलाषा न ठेवणे म्हणजे त्याग असे म्हटले असते तर दोन शब्दांच्या अर्थामध्ये काही अंतर आहे असे मानता आले असते। पण येथे संन्यास शब्दाची व्याख्या करताना सर्व प्रकारच्या कर्मांचा त्याग सांगितला नसून केवळ काम्य कर्मांचा तेवढा त्याग सांगितला आहे। आपण करतो त्यातील 90-95% खऱ्या अर्थाने काम्य कर्मेच असतात। उदात्त भावनेने, खऱ्या श्रद्धेने, कर्तव्यनिष्ठेने केल्या जाणाऱ्या कर्मांची संख्या फारच थोडी असल्याने सर्व कर्मांच्या त्यागालाही संन्यास म्हणणे शोभणारेच आहे। कर्मे तर करायची पण फलाची आकांक्षा मात्र मुळीच ठेवायची नाही, ही गोष्ट अत्यंत अवघड आहे। ज्याची वृत्ती श्रेष्ठ पतिव्रतेच्या मनोवृत्तीप्रमाणे असते त्यालाच हे शक्य आहे। पतीच्या सुखात माझे सुख अशी जिची दृढनिष्ठा असते ती पतिव्रता, माझ्या सुखाकरता पती असे जी मानते ती जारिणी। संसार करताना पतीकडून काही सुख मिळाले तर ते पतिव्रतेला काही नको असते वा कडू लागते असे मुळीच नाही। पण सुख मिळणार असेल तरच संसार करीन अशी कल्पनाही तिच्या मनात येत नाही। ती पतीची सर्व प्रकारे सेवा करण्यातच सुख, संतोष, समाधान मानित असते। सद्भक्त, सच्छिष्य, स्वामीनिष्ठ सेवक यांची मनोभूमिकाही याच जातीची असते। पण असे क्वचित आढळते, इतरत्र जमवून घेणे, कुरकुरणे, आदळआपट करणे वा अगतिक होऊन सोसणे याच वृत्तीचा प्रभाव दिसून येतो। सर्व कर्म फलत्याग किती कठीण आहे हे यावरून लक्षात येईल। आपण करतो त्या कृत्याचे सर्वांनी निदान कौतुक तरी करावे एवढी तरी अपेक्षा कार्यकर्त्याची असतेच असते। तसे झाले नाही, पुष्कळांनी कौतुक करून दोघा तिघांनी जरी दोषदृष्टीने पाहिले, अवहेलना केली तरी कार्यकर्त्याला मनस्ताप होतो। हा कार्यकर्ता तसा लोभी नसतो, त्याला खाण्या लेण्याची मिरवण्याची आवड नसते, अप्रामाणिकही नसतो, तरी कौतुक व्हावे ही अपेक्षा अंतःकरणात कोठेतरी खोलवर दडून असतेच। तीही फलाकांक्षाच आहे। इतर फलांच्या अपेक्षेने सभ्य सौम्य अशी वाटली तरी साधनेच्या मार्गावर वाटचाल करताना तीही अडथळाच आणते। प्रगती मंदावण्यास इतकेच नव्हे तर खुंटविण्यासही कारणीभूत होऊ शकते। सर्व कर्मफलत्याग असा अत्यंत अवघड असल्याने कर्मे तर करायची पण फळाची अपेक्षा मात्र ठेवायची नाही हे दुस्साध्य असल्याने कर्मेच टाकावीत अशी एक विचारधारा काही लोक स्वीकारतात। तिचा उल्लेख भगवान या त्यागाच्या संदर्भात करीत आहेत।